आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा प्रधानमंत्र्यांचा इशारा. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर. राज्य सरकार न्यायालयं आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानी अतिरिक्त 8282 सुरक्षा रक्षक नियुक्त करणार. 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायला मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर. दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भूतान इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सूत्रधाराला तपास यंत्रणा शोधून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण देश स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं.
दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था. विचार विमर्श चलता था. जानकारियों के तार जोड़े जा रहे थे. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा.
लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे प्रमुख, दिल्ली पोलीस आयुक्त, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक या बैठकीला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी 7 सुमाराला एक शक्तिशाली स्फोट झाला. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यायचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं आज घेतला. काल झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आज जाहीर केले. जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. गुजरात आणि हरियाणाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्तम पाणी वापरणारी संस्था श्रेणीत नाशिकच्या कानिफनाथ संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं 18 नोव्हेंबरला पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम पुरस्कार म्हणून दिली जाणार आहे. राज्यातल्या न्यायालयांचा परिसर तसंच न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 8282 सुरक्षा रक्षक नियुक्त करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. हे सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेतले जाणार आहेत. त्यांच्या वेतनासाठी आवश्यक 443,24,84,560 रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यानुसार अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 राहणार आहे. नाशिक, नागपूर आणि धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटी रुपयांचं शासकीय भागभांडवल द्यायला तसंच हिंगोलीतल्या डिग्रज साठवण तलावासाठी 90 कोटी 61 लाख रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या सुकळी साठवण तलाव प्रकल्पाला तसंच त्यासाठी 124 कोटी 36 लाख रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलानं दिली आहे. जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक कोब्रा कमांडो आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2025 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आरक्षण निश्चिती आणि सोडत आज वांद्रे इथल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात काढण्यात आली. एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2 तर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 61 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 114 जागा महिलांसाठी राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींसाठी 8, अनुसूचित जमातींसाठी 1 तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी 31 आणि 74 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 सदस्यीय प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार 111 सदस्य संख्येकरता 28 प्रभाग आहेत. त्यापैकी एक प्रभाग 3 सदस्यीय झाला आहे. 111 सदस्यांपैकी 56 महिला सदस्य असतील आणि प्रत्येक प्रभागात किमान 2 महिला सदस्य संख्या लक्षात घेऊन हे आरक्षण काढलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 5, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 2, मागास प्रवर्ग महिलांसाठी 18 आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील 41 जागांची सोडत काढण्यात आली. महापालिकेच्या एकूण 131 पैकी अनुसूचित जातींसाठी 9, अनुसूचित जमातींसाठी 3, मागासवर्ग प्रवर्गांसाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत. एकूण 131 जागांपैकी महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये एकूण 151 जागांपैकी 50% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा महापालिकेत 76 नगरसेविका आणि 75 नगरसेवक असं प्रतिनिधित्व असेल. पालिकेचे एकूण 38 प्रभाग असून त्यापैकी 37 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 सदस्य तर 38 क्रमांकाच्या प्रभागात 3 सदस्य असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सोडत जाहीर झाली. त्यात 115 सदस्यांपैकी 58 जागा महिलांसाठी तर इतर मागास प्रवर्गासाठी 31, अनुसूचित जातीसाठी 22 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 जागा आरक्षित आहेत. परभणी महानगरपालिकेतल्या 16 प्रभागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला तसंच सर्वसाधारण अशा प्रवर्गांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे. धुळे महापालिकेच्या 19 प्रभागांपैकी 18 आणि 19 हे 2 प्रभाग लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 3-3 सदस्यांचे असून उर्वरित 17 प्रभाग हे 4-4 सदस्यांचे निश्चित केले आहेत. 19 प्रभागांमधील 74 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या 26 प्रभागांसाठी आरक्षण सोडत आज हुतात्मा स्मृती मंदिर इथं काढण्यात आली. यात 102 पैकी 51 जागा वेगवेगळ्या जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सभागृहात जाहीर झाली. यात 16 प्रभागातल्या 64 नगरसेवक पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं. नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण आज जाहीर झालं. यात एकूण 81 नगरसेवकांपैकी 41 महिला नगरसेवक असणार आहेत. लातूर महानगरपालिकेच्या 69 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं. यातील 35 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडत आज जाहीर झाली. 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्व ठिकाणी हवामान कोरडं राहील. मात्र कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा प्रधानमंत्र्यांचा इशारा. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर. राज्य सरकार, न्यायालय आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानी अतिरिक्त 8282 सुरक्षा रक्षक नियुक्त करणार. 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायला मंत्रिमंडळाची मंजुरी आणि राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.